भाग 17 येशूला वधस्तंभावर खिळा. मार्क यांना 15:22-39. पेत्रना 2:21-24. शिपाईशनी येशूला लाकूडना बनाडेल वधस्तंभ हातम पायम खिळा ठोकीन त्याला वर टांगा. त्यावेळी असा नियम होता की जो तो गुन्हा कर त्याला वधस्तंभावर मारव होतात. तठा येशूने जवळ दोन गुन्हेगार होतात. एकी साईडला एक गुन्हेगार आणि दुसऱ्या साईडला दुसरा गुन्हेगार होता. आणि त्या दोन्ही मध्ये येशू ख्रिस्तला वधस खांबवर टांगेल. बायबलना नियम आहे की आपली शिक्षा स्वतः लिवायला पाहिजे. पण येशू ख्रिस्त सगळ्यांना पापसाठी वधस स्तंभवर मरण पावना. देवला माहीत आहे की आपण सर्वांनी पाप करा आणि आपण जर आपली पापनी क्षमा देवजवळ आपली पापनी माफी मागी तर देव आपला पापनी क्षमा देईल. प्रभू येशू ख्रिस्तवर विश्वास ठेवल्यावर आपला मुक्ती मिळते.